नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीतल्यान देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार मांडटले. म्हयनाळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 111 भाग आसतलो. तशेंच प्रधानमंत्र्यांनी सेगीत तिसरे खेपे पदाचो कारभार हातात घेतल्या उपरांत तांची ही पयली कार्यावळ आसतली. आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर एआयआर न्यूज वेबसाईट आणि न्यूज ऑन एअर मोबाईल एपाचेर ही कार्यावळ प्रसारित जातली. तशेंच एआयआर न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर कार्यावळीचे लाईव्ह प्रसारण जातले. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच आकाशवाणी प्रादेशिक भाषांनी लेगीत ही कार्यावळ प्रसारित करतली. काल राती केसिंग्टन ओव्हलात जाल्ल्या फायनल मॅचीत दक्षिण आफ्रिकेक 7 धावड्यांनी हारोवन रोहित शर्माच्या फुडारपणाखाला टीम इंडियान आयसीसी टी20 क्रिकेट विश्वचषक 2024 जिकली. पहिली फलंदाजी करपाची निवड करून विराट कोहली 76 आणि अक्षर पटेलच्या 47 धावड्यांनी भारतान 20 ओव्हरींनी 7 बाद 176 धावड्यो केल्यो. दादल्यांचे टी20 विश्वचषकाच्या फायनलीतलो ह्यो आतामेरेनच्यो सगळ्यात चड धावड्यो आसात. 177 धावड्यांच्या लक्ष्याचो फाटलाव करतना दक्षिण आफ्रिका 8 बाद फकत 169 धावड्योच काढपाक शकलो. भारताखातीर हार्दिक पांड्यान 3 विकेटी जाल्यार जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगान दरेकी 2 विकेटी घेतल्यो. विराट कोहलीक प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार फावो जालो जाल्यार जसप्रीत बुमराह हाका 8 खेळात 15 विकेटी मेळयल्ल्यान प्लेयर ऑफ द टुर्नामेंट फावो जालो. 2007 वर्सा टी20 विश्वचषक जिखल्या उपरांत भारताचे हे दुसरे जैत. भारताचे आतामेरेनचे 2 व्हड क्रिकेट खेळगडे विराट कोहली आणि रोहित शर्मा हांनी टी20 आंतरराष्ट्रीय सर्तीतल्यान आपली निवृत्ती जाहीर केल्या. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी भारतीय पंगडाक ह्या जैता खातीर परबी भेटयल्या. 12वी उपरांत उपलब्ध आशिल्ल्या अभ्यासक्रमांची सगळी माहिती राज्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांक मेळची म्हणून करियर मार्गदर्शन वेबिनाराचे आयोजन केल्ले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांनी सांगले. ते काल राज्यातल्या 112 उच्च माध्यमिक विद्यालयातल्या लागीलागी 30,000 विद्यार्थ्यांक व्हर्च्युअल माध्यमातल्यान मार्गदर्शन करताले. स्वयंपूर्ण गोय आत्मनिर्भर भारत मोहीम मुखार व्हरतना शिक्षणाच्यो संधी आणि व्यवसाय हाचेर लक्ष दिवचे पडटले असे त्यांनी सांगले. 12वे उपरांत कला, विज्ञान आणि वाणिज्य तसेच व्यावसायिक फाट्यातल्या विद्यार्थ्यांखातीर उपलब्ध आशिल्ल्या अभ्यासक्रमांची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे अधिकारी डॉ महादेव गावस हांनी दिली. 12वेची बोर्ड परीक्षा दितना स्पर्धा परीक्षेची कशी तयारी करची तसेच फुडले अभ्यासक्रम निश्चित करूंक 12वेक खंयचे विषय शिकचे पडटात ते लेगीत गावस हांनी स्पष्ट केले. गोयात वा गोया भायर शिकपा खातीर गोय तशेंच केंद्र सरकाराच्या वेगवेगळ्या शिष्यवृत्ती येवजण्यांची माहिती आदिवासी कल्याण विभागाचे अधिकारी अभिजीत जांबळे हांच्यांनी ह्या वेळार दिली. सरकारी कर्मचाऱ्यांक सबसिडी दिवन दितात ते पास येवजणेक लागून वर्साक 2 कोटींचे लुकसाण कदंब महामंडळाक जाता. सरकारी कर्मचाऱ्यांक ट्रॅव्हल अलाउन्स मिळत आशिल्ल्यान कदंबाकडल्यान पासावेली सबसिडी बंद करून 22 दिसांचे पैसे भरून घेऊन पास दितले अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष आणि आमदार उल्हास तुयेकार हांनी दिल्या. सरकारी कर्मचाऱ्यांखातीरचे पास येवजणेविषयी उलयतना तुयेकार हांनी सांगले की त्यांनाचे मुखेलमंत्री मनोहर पर्रीकार हांनी कदंब बशीत प्रवाशांची संख्या वाढोवपा खातीर पास येवजण सुरू केली. हाचो फायदो सरकारी कर्मचाऱ्यांक लेगीत जातालो. सरकारी कर्मचाऱ्यांक 40% सबसिडी मेळटाली आणि तांकां येरादारी भत्तोय दिताले. आता ताका लागून सरकारी कर्मचाऱ्यांखातीरची पासाची येवजण बंद केली. आता तांकां कामाक बेगीन येवपाचे असता तांकां रांगेत रावपाक पडचे न्हय हे खातीर तांकां पास दितले. सरकारी कर्मचाऱ्यांक 22 दिसांचे प्रवासाचे पैसे फारीक करून पास दितले. हाका लागून तांकां प्रवासाची कसलीच अडचण येवची ना. सध्या 1 जुलैसावन सरकारी कर्मचाऱ्यांक तात्पुरती पास सेवा सुरू करतले. गोवा युनियन ऑफ जर्नलिस्ट म्हळ्यारच गुज संघटनेचे अध्यक्ष म्हणून फोटो जर्नलिस्ट राजतिलक नाईक तिसरे खेपे वेचून आयल्यात. ही वेचणूक काल पणजे गुज कार्यालयात झाली. संघटनेच्या हेर वांगड्यांमधी पत्रकार अमरेश परब, वासुदेव पागी, अजय लाड, उपेंद्र नाईक आणि हेरांचा आसपाव आसा. राज्यात फुडल्या स दिसांखातीर पावसाचो यल्लो अलर्ट जारी केला. राज्याच्या दोनूय जिल्ह्यांनी आयज तशेंच 1 ते 5 जुलय मेरेन मध्यम स्वरुपाचो पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. तशेंच उटंगराचो पावस आनी नेटाचो वारो व्हावपाचो अदमास आसा. सध्या राज्यात विसव घेवन घेवन पडपी उटंगराचो पावस सुरू आसा. कांय कडेन झाडां पडपाच्यो आनी उदक भरपाच्यो घडणुको नोंद जाल्यात. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.